chinimandi.com podcast.
विजी डेली शुगर मार्केट अपडेट. आज सोमवार 23 नोव्हेंबर 2020. डोमेस्टिक मार्केट. महाराष्ट्रामध्ये असतील साखरेचा व्यापार 3,100 रुपये ते 3,150 रुपये होता, तर एमटीसीचा व्यापार 3,250 रुपये ते 3,270 रुपये होता. दक्षिण कर्नाटकामध्ये असतील साखरेचा व्यापार 3,170 रुपये ते 3,210 रुपये होता, तर एमटीसीचा व्यापार 3,205 रुपये ते 3,260 रुपये होता. उत्तर प्रदेशामध्ये एमटी साखरेचा व्यापार 3,300 रुपये ते 3,350 रुपये होता. गुजरातमध्ये एमटी साखरेचा व्यापार 3,171 रुपये ते 3,211 रुपये होता. तमिळनाडूमध्ये असतील साखरेचा व्यापार 3,250 रुपये ते 3,350 रुपये होता, तर एमटी साखरेचा व्यापार 3,300 रुपये ते 3,375 रुपये होता. हे सगळे दर जीएसटी वगळून आहेत. इंटरनॅशनल मार्केट. लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $416.90 प्रतिटन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $15.39 होते. करन्सी आणि कमोडिटी. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.032 मध्ये झाला, तर ब्रेझिलियन रियलचा व्यापार 5.3530 मध्ये झाला. क्रूड फ्युचर 3,181 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $42.80 होते. इक्विटी. बीएसई सेन्सेक्स 194.90 अंकांनी वाढून 44,077.15 अंकावर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एनएसई निफ्टी 67.40 अंकांनी वर येऊन 12,926.45 अंकावर बंद झाला.